अशी कल्पना आहे की आधीच्या सत्संगातले हे प्रश्न असावेत.
कसा भाव ठेवावा विषयी
आपलं धोरण ठरवायला लागलं तर निश्चित गडबड होऊ शकते. कारण धोरण ठरवू शकतो, बदलू शकतो, त्याची पुन्हा रचना करू शकतो. पण शिष्याचे गुण अंगामध्ये अधिकाधिक कसे वाढवावे याचा विचार मात्र शक्य आहे. गुरुवाक्य म्हणजे ते हेतू आहे. त्यांच्या शिष्याचे धर्म हेतूचे आहे. ब्रह्म हे विशेष संदेह ब्रह्मधून त्याला गुरुवाक्य म्हणायचं. महावाक्याचा उपदेश हे गुरुवाक्य आहे. संप्रदाय कोणताही आहे, पण सद्गुरूंचं सांगणं जे आहे ते सांगणं तू परमात्मा स्वरूप आहे असं आहे. जो कोणी ज्ञान होते अज्ञान अंधार मिळत जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करेल. सद्गुरू ज्ञानाचा बोध करतात आणि प्रेमानुभव करतात. त्यांच्या प्रेमाचा स्पर्श आपल्या अंतर्यामी होत असतो. ज्यांच्या प्रेमाचा स्पर्श अंतर्यामी होतो त्याच्याविषयी भाव कसा ठेवावा हा प्रश्न तसा संभवत नाही. देहधारी सद्गुरूच्या ठिकाणी जाण्याचा भाव कसा असावा. देहधारी म्हणजे शिष्य देहधारी घेणार. देहधारी सद्गुरू म्हणजे काय? देहामध्ये सद्गुरूंमध्ये तत्व आहे. त्या तत्वामुळे आपल्याला उपकार होतो. एवढंच नाही तर देह सद्गुरू देहाची नाही. अशा सद्गुरूंच्या ठिकाणी भाव प्रेम ठेवणं जरी शक्य असलं तरी देखील ही देहधाऱ्यांचे अडचण लक्षात घेऊन ते देखील आपल्या नंतर कोणाची तरी योजना करतात. कारण देहधारी व्यक्तीची आवश्यकता असते. आपल्याला कालमान परिस्थितीप्रमाणे प्रोत्साहन उपदेश करण्याची आवश्यकता असते. आपल्या विचारावर सतत गडबड किंवा कोणतं ना कोणतं तरी डायव्हर्शन असं होत असतो. संसाराचा रेषा असतो, प्रबंध चालू असतो, अवतीभोवती तणाव मिळत असतात. अशा सगळ्या गोष्टी असताना आपल्याला परमात्मा विचारावर पक्क ठेवण्यासाठी म्हणून वृक्षारोप सद्गुरूंनी सांगण्याची आवश्यकता आहे. माझा तर असा अनुभव आहे की रेकॉर्डिंग गोष्टीचा उपयोग होतो. इतकी वृक्षारोप सांगण्याची आवश्यकता आहे. आपण देहधारी आहोत आणि सद्गुरू देखील एका देहातून वास करून आपल्या समोर असतील तर त्याचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आपण काय करायचं आहे, आपलं कुठं कुठचं आहे, आपण ध्यानाला बसतो, आपल्या अडचणी काही आहेत, आपण नाम घेतो, आपल्या अडचणी काही आहेत, त्यांनी आपल्या मनात येईल ते आपल्याला खरं वाटत असतं. त्याला त्रासदेश कुठे आहे? कोणीतरी अधिकारी अथॉरिटी ज्याला म्हणून अशा व्यक्तीकडून आपले विचार सतत दुरुस्त होण्याची गरज आवश्यकता असते. आणि ते कसे जर झाले नाही तर आपण आपल्या पद्धतीने आमच्या कधीही चालायला सुरुवात करतो हे कदापि घडू नये. म्हणून देहधारी तत्व असावे. आणि सद्गुरू जर देहाने नसतील तर त्यांनी नेमलेले उत्तराधिकारी त्यांच्या ठिकाणी साधकांनी भाव दृढ करणे योग्य आहे का? जर सद्गुरूंनी उत्तराधिकारी नेमलेले असतील तर तुम्ही आम्ही करू शकतो त्यांच्या ठिकाणी भाव दृढ करणे योग्य आहे की नाही. कशाकरता त्यांनी उत्तराधिकारी नेमले? त्यांच्या
ये आशा करता हूँ प्रत्येक संप्रदाय घटना में आशा करता है कि आपल्या माघारी जो आपल्याला अनुसरणारा मोठा वर्ग आहे, तो भाविक आहे, चांगला आहे, तो वर्ग सैरा वर्ग होऊ नये, त्याची बंदही होऊ नये, वृत्त नाही जातात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी भारतीय त्यांच्या ठिकाणी भाव ठेवणं योग्य आहे हा प्रश्न आहे. असं असू शकत नाही. म्हणून जर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ठेवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर आम्ही गणेशनाथांवर भाव ठेवला, स्वरूपानंदांवर भाव ठेवला, स्वरूपानंदांनी देश ठेवल्यावर माधवनाथांवर भाव ठेवला, हे योग्य होतं का अयोग्य होतं? अथवा इतर संप्रदायातील एखाद्या सत्पुरुषाच्या ठिकाणी अथवा संतांच्या ठिकाणी एका ठिकाणी भाव दृढ करणे योग्य आहे का? काही प्रश्न होऊ शकत नाही. संतांच्या ठिकाणी भाव करणं योग्य आहे का? असा कसा प्रश्न असू शकेल? मला कळत नाही हा प्रश्न. भाव ठेवायलाच पाहिजे. समर्थ काय सांगा? वासनेला दृढ चालावा, भूदैव संतांनी कसा लावावे? त्याचं म्हणतात की भूदैव संत आहे त्यांच्या ठिकाणी जाऊ नका. सत्कर्म योग्य वय घालवावे, सर्वामुखी वृंद लपो जवावे. संत प्रेमळ प्रेमळ सगळे मनाचे निर्मळ, संत सुखाची अशी पाप नाही मोखदाची, असं संतांचं वर्णन जे केलेलं आहे ते आपण भाव ठेवावा म्हणून केलेलं आहे. ते आपले शत्रू नसतील म्हणून काय? आपल्या संप्रदायातले नसतील म्हणून काय? परमात्मा हा कधीही संकुचिता नाही होत नाही. माझं तर असं मत म्हणले की सगळे संप्रदाय अतिशय चांगले आहेत, अतिशय पवित्र आहेत. त्या त्या संप्रदायांचे अनुभवी अतिशय चांगले आहेत. मोक्ष देण्यासाठी म्हणून समर्थ आहे. सत्संगी जर आपले सद्गुरू आपल्या समोर नसतील आणि सद्गुरूची नेमलेली एखादी व्यक्ती देखील नसेल किंवा नसतील असतं ते कोणी, तर खरोखरच गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन भाव ठेवावा, सत्संगला जावं भाव ठेवावा, आळंदीला जावं भाव ठेवावा, पावसला जावं भाव ठेवावा. मग नंतर असं होईल की त्यांच्या कृपेनी एखादे सत्पुरुष परत भेटतील. सद्गुरूच्या विषयीचे भाव अधिक अधिक शुद्ध हवे अशी तर माहिती म्हणून हा प्रश्न विचारला आहे. म्हणून सशिष्य बनवून बघण्याचा अधिक अधिक प्रयत्न करावा. मुख्य सशिष्याचे लक्ष सद्गुरु वचने विश्वाचे पूर्ण अनन्य भावेश्वरिष्य असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंच्या वचनाच्या ठिकाणी पूर्ण विश्वास असावा. त्याही मी तुम्हाला असं सांगतो की सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण विश्वास असावा या वचनाचा सद्गुरूंची आत्मार्थिक वचन आहे. सद्गुरूंचा जो पारमार्थिक उपदेश आहे त्याबाबत मुख्यतः हे म्हणत आहे. नंतर मी नोकरी करू की उद्योग करू, या ठिकाणी मी पैसे गुंतवू का, मी प्लॉट घेऊ का, इथं फ्लॅट घेऊ का, माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी करू का, ही वचनं दोन आहे असं लक्षात घ्या. या वचनाबाबत सद्गुरूंचाही आग्रह नसतो, त्याकरता तुम्ही सद्गुरूंचे आलेले नसतात. सद्गुरू तुम्हाला असं सांगतात की तू देह मनाबुद्धी नाही आणि आपण फेर फेर करण्यासाठी म्हणून संसार यशस्वी होण्यासाठी म्हणून प्रश्न विचारत असतो की आपली गुंतवणूक सफल तर होईल ना. हा सद्गुरूंना विचारलेला प्रश्न नाही, याकरता सद्गुरूंकडे जायचं नाही. असं जर नीट आपल्या लक्षात आलं तर सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण याचाही अर्थ असा की सद्गुरुचा सांगितलेला तत्वम अशी तर या तत्वम अशी या महावाक्यावर पक्का विश्वास ठेवला. कोणत्याही परिस्थितीत मी देहबंधनबद्धी नाही अशा प्रकारे लक्षात घेणं. अनन्य भावे शरण अन्याश्रयाणा त्याग हा किती अनन्यता. दुसऱ्या कुठल्याही आश्रयाचा त्याग करणं ही अनन्यता आहे. किंवा न अन्य ही अनन्यता. किंवा यांच्यापेक्षा दुसरं कोणीही नाही असं वाटतं ही अनन्यता. या दोन्ही अर्थाने अनन्यच असावं. सद्गुरुविना देव तुला पाहता ही लोकी सद्गुरुशिवाय दुसरा देव कोणीही भिन्न प्राप्त नाही. तुम्हाला माहिती का कोणी ते पाहिलाय कधी सद्गुरूच्या देवी राम कोणी पाहिलाय आहे आहे. सद्गुरूच्या तुलनेनी राम भाग पण कधी पाहिलाय राम कधी पाहिलाय कृष्ण कधी पाहिलाय शिव तुम्ही प्रतिमा पाहिलेले आहे. म्हणून जर एका व्यक्तीपुरतं बोलायचं झालं तर त्या व्यक्तीला देव हे सद्गुरू झाले. दुसरे कोण देव आहे. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरुजीनं देव तुझा पाहता नाही तिरोगी तेव्हा त्याचा संकट अर्थ घ्यायला पाहिजे. त्याच्या मूळ म्हणण्याला खेद न देता आणि निकंड न करता त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि जर तसं पाहायचं झालं तर मग गुरु एवढे एकदम ते शिल्लक राहतात. दुसरे देव शिल्लकच राहत नाही. आणि आपला पक्का विश्वास असण्याचा अनन्यता म्हणतात. सत्शिष्याची खूप लक्षणं दिलेली आहेत. तो साधना करता असला पाहिजे. तो वैराग्याशी अंतकरणाचा असला पाहिजे. त्याच्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे. भाव असला पाहिजे. संसाराविषयी विश्वास त्याच्या मनामधून असला पाहिजे. अव्यक्त वस्तूविषयी विश्वास त्याच्या अंतकरणात असला पाहिजे. आता जेव्हा असतो तेव्हा तो शिष्याचा सदशिष्य असतो. पण प्रथम जेव्हा शिष्य असतो तेव्हा तो तितका आपण खूप सद्गुरूंशी एकरूप झालेला असतो किंवा सद्गुरूंच्या भावाशी पूर्णपणाने नम्र झालेला असतो की त्याच्याविषयी मात्र प्रश्न संभवत नाही की त्याच्यावर भाव कसा ठेवावा. कारण याच्यात कोणती कृत्रिमता असू नाही. म्हणून देहधारी सद्गुरूंच्या ठिकाणी देहधारी करता येईल असं मी सांगितलं. देहधारी जेव्हा नसतील तेव्हा तुमच्या मनातल्या शंका प्रश्न तसेच राहील. शेवटी तुम्ही तुमच्या मनानेच साधना करणारे व्हाल. ग्रंथाचे अर्थ तुमच्या ग्रंथाचे अर्थ तुमच्या बुद्धीप्रमाणेच तुम्हाला समजतील. तुमच्या प्रकृतीप्रमाणेच तुम्ही चालत राहाल. देहधारी सद्गुरू तुमची प्रकृती पालटण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे देहधारी सद्गुरू पाहिजे. आणि त्यांच्या पाशी असणारा भाव मुख्य ओळख स्वामीजी सांगत असत की त्यांना पाहिल्यावर त्यांच्याकडे यायला लागल्यावर त्यांच्या घरी दुसरं सुचतच नाही असं व्हायला पाहिजे. आपले कारण हा एकमेव हेच आहे असा पक्का भाव असला पाहिजे. आणि ही सहज घटना झाली. म्हणून मी म्हटलं की आईकडे मुलाचं जे प्रेम आहे त्याचं प्रेम इतकं नैसर्गिक आहे तर तशाच प्रकारचं प्रेम आणि सद्गुरूंचं आणि शिष्याचं असतं. त्यामुळं सदशिष्य होण्यासाठी काय करायला पाहिजे. अधिक भाव होण्यासाठी काय करायला पाहिजे. समर्पणाला मर्यादा मात्र नाही. समर्पण हळूहळू म्हणजे कधी कोणीही सद्गुरूंकडे येतो आणि सद्गुरू जरी खूप धावले तरी त्याची समर्पणाच्या पहिल्या पायरीवर जेव्हा उभा असतो याच्या आधी शक्य आहे की कधी अशा प्रकारे कोणाला मतदानही केला असेल तो सद्गुरूंना केला ते सद्गुरु जेव्हा आहेत असं कळलंही नसेल. पण खूप भाव निर्माण झाला खूप पूजनीयता महत्ता अशी वाटली म्हणून नमस्कार केला ती कधी पाहिली असेल मग समर्पणाच्या पायऱ्या मात्र तो सरळ जिण्याच्या सर्वात शेवटच्या पायरीवर एकाच पावला चढण्याची सोय नसते. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पावलं टाकायला लागतात. मात्र पहिली पायरी मात्र जी समर्पणाची आहे, जी प्रेमाची आहे, ती अतिशय नैसर्गिक सांगते तुम्हाला सांगतो. आणि या नैसर्गिकतेबद्दल देखील तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये ही प्रकृती भिन्नत आहे. कधीकधी असं होतं की एक पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असण्यासारखं की त्यांना पाहिल्याबरोबर कोणाच्या डोळ्यातून अश्रुपाला घ्यायला सुरुवात होते, रडायला लागतात, तासावीस होतात. असं वाटतं की आज आपण कोणाला पाहिलं तर कोणाला त्यांचे लगलगीत विचार ऐकून लक्षात येतं की आपण जे शोधून बघून ते हे होते. कोणाला त्यांच्या अंतःकरणातल्या प्रेमाचा स्पर्श होतो आणि काही पूर्वदूरची जागा होतात आणि त्यांना असं वाटतं की बरोबर या ठिकाणी तर कोणाला फार दैनिक भाव त्यांच्या ठिकाणी असणारा लक्षात येतो. आपला मुळात शिष्याच्या ठिकाणी जो दैनिक भाव असतो तो दैनिक भाव गुरुंकडे का आकृष्ट होतो की ते देवासाठी आपण वाटायला लागतात पहिल्याच दिवशी. आणि कोणाकोणाला आपल्या शंका दूर होत होत दोन चार महिन्यांनी अशा प्रकारचं आकर्षण निर्माण झालं तरी देखील झाले. पण जेव्हा ते सद्गुरू आहेत किंवा यांच्याकडून आपण आता अनुग्रह घ्यावा असं वाटतं त्यावेळेला मात्र त्याच्यात खूप नैसर्गिकता निर्माण होते किंवा व्हावी. ही जर नैसर्गिकता निर्माण होण्याच्या आधी ही घटना घडली अनुग्रहाची तशी घडूनही असं वाटतं. तो एक क्षण आहे तिथपर्यंत आपण जावं समर्पणाचा आणि मग समर्पणाच्या पहिल्या पायरीवर आपण उतरावं आणि मग त्याच्यानंतर पायऱ्या बऱ्याच असू शकते. पण ती अशा प्रकारे घटना घडते सद्गुरूंच्यामुळे जीवन घडून जातात. तशा प्रकारे सद्गुरूंमुळं देहधारी सद्गुरूंमुळं जीवन धरून जात असा आपल्या सगळ्यांसाठी अनुभव आहे. अशा प्रकारे त्यांनी कोणी प्रश्न विचारलेला आहे त्याच्याही जीवनाची दर्शन घटना घडेल घडो सद्गुरू ओळखायचे कसे तर स्वामीजी म्हणतात की अशा प्रकारे समर्पण जिथं निर्माण झालं तिथं ते आपले सद्गुरू आहे असा आपण समजावं. कोणी कोणी शास्त्र ग्रंथाप्रमाणे सांगतात त्यांना तर आजोबा सद्गुरूंनी दर्शनं दिली गेली, ज्ञानेश्वरीकडून दर्शनं दिली गेली, उपनिषदांकडून दर्शनं दिली गेली ती त्या महापुरुषांच्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि मग ते समर्थक होतात. अशा कोणत्याही पद्धतीने झालं तरी देखील चालतं. पण ते महाभाव
आपण ज्यावेळी निश्चय नियमांचे ध्यान करून काही वेळेस थोडा वेळ परत ध्यान करतो त्यावेळेस सद्गुरू व पूर्वसुरी यांना मनोमन प्रणाम त्यांचे स्मरण करून लगेच ध्यान करावे का पूर्ण अनुग्रहाचे श्लोक म्हणून मग ध्यान करावे. आपल्याला दिवसातून दोनदा ध्यानाला बसायला मिळतं हीच खूप भाग्याची घटना आहे असं मला वाटतं. एक वेळ ध्यानाला बसणं सुद्धा तत्काल दुराभास होत चाललेलं आहे. आपल्याला वेळ असेल तर आपल्याला बसावंच वाटत नाही, आपल्याला बसावंच वाटत असेल तर आपल्याला वेळ मिळत नाही. अशा अनेक अडचणींनी आणि धकाधकीने आपलं जीवन जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड होत चाललेलं आहे. अशा वेळेस आपल्याला जेव्हा एकदा ध्यान झाल्यानंतर पुन्हा एकदा ध्यान करायला मिळतं असं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं तर ही खूप महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. आपल्याला ध्यानाला बसायला मिळालं सांगत आणि आपण ध्यानाला बसलो तर ही क्षण म्हणजे आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेली पवित्र प्रेरणा आहे असं आपण समजावं. आणि तरी सुद्धा त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा ते अनुभवले श्लोक म्हणाले का तर म्हणावे की काय काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. ते म्हणल्याने आपल्या अंतःकरणाचं काठिण्य कमी होण्यासाठी निश्चितच मदत होते. ते स्मरकेय आहे, सबाह्य सात्विकेय आहे, सर्व काठिण्य विवेकानं भावाचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा घराला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक विचार संचत असतात, अनेक प्रकारचे संस्कार घराला बसेस्तवर आपल्या मनामध्ये येऊन गेलेले असतात. तर ह्या सगळ्यांनी एक प्रकारे साक्षरता आपल्या मनाला आलेली असते, एक प्रकारे कठीणता आपल्या मनाला आलेली असते ती घालवण्यासाठी. आणि आपलं मन जास्त मृदू करण्यासाठी, सरळ करण्यासाठी म्हणून हे सगळे उपचार असतात. त्यामुळे सद्गुरु आणि पूर्वसुरी यांना मनोमन प्रणाम केला आणि त्यांचं स्मरण करून लगेच ध्यानाला बसलं तरी सुद्धा चालेल. किंवा पूर्ण अनुग्रहाचे श्लोक म्हणून मग ध्यान करायचं ठरवलं तरी सुद्धा चालेल. आता आपण ध्यानाला किती वेळ बसतो त्याच्यावर अवलंबून आपण असं ठरवलं की आपण 5 मिनिटं आता ध्यान करूया तर त्यात सगळे श्लोक वगैरे म्हणतो आपण तर त्याच्यातून ध्यानाचा वेळ जाईल. त्यामुळे आपल्याला जर का वेळ असेल अर्धा तास पाऊन तास एक तास तर आपण पुन्हा एकदा सकाळी ध्यानाला बसलेले म्हणतो तसं व्यवस्थित सर्व श्लोक म्हणून सर्व स्मरण करून मग बसावं. याच्यातला उद्देश लक्षात घेतला पाहिजे. ध्यान ही हार्दिक साधना आहे, हृदयपूर्वक करायची गोष्ट आहे. त्याला खूप लष्करी नियम लावून तसं ते ध्यान होत नाही. ध्यानामध्ये आपल्याला आतूनच तीव्र इच्छा उत्पन्न झाली पाहिजे की आपण आता ध्यान करूया, आपण आता आपल्या वृत्तींकडे साक्षीत्वाने बघूया, आपल्या मनातून झालेले विचार आहेत त्याच्यापासून आपण वेगळे आहोत ह्याचा आता प्रयोग करू. ध्यान हा एक रोज घडणारा प्रयोग आणि ह्या प्रयोगातून आपला आंतरिक विकास सूक्ष्मतेने घडत असतो. त्यामुळे जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा आपण ह्या प्रेरणेनेच बसू की अतिशय सजगतेने, अतिशय जागरूकतेने मी माझ्या आत माझ्या वृत्तींकडे साक्षीत्वानी बघत आहे. मग अशी पंकजदादांनी आपल्याला सांगितलं की आपण द्रष्टा दृश्य गगन तर याची मी अनुभूती घेतली असं जेव्हा आपल्याला खूप वाटतं उत्कट केली तेव्हा आपण ध्यानाला बसलो की आपल्या ध्यानाला सुरुवात. एवढी उत्कटता नसेल तर मग आपल्याला हे स्मरण करायला लागतं, सद्गुरूंचं स्मरण करायला लागतं, पूर्वसुरींचं स्मरण करायला लागतं की जेणेकरून पुन्हा एकदा पवित्रतेचा मृदुतेचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला होईल आणि मग आपण ध्यान करू शकतो. त्यामुळे ध्यानाला आपण बसताना आपलं मन सरळ करणं, आपलं मन समर्पित करणं, आपल्या वृत्ती समर्पित राहणं हा मूळ उद्देश असतो. आणि मग त्याच्यासाठी हे जे सगळे अनुभवामध्ये श्लोक आहेत, ती जी स्मरणं आहेत, ती शक्ती सगळी आहे ती आपण आपल्याला जशी जशी योग्य वाटतील तशी तशी करावी. आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढा त्याचा आपण प्रयोग करावा. मनुष्याच्या मरणानंतर आत्म्याची गती कशी असते? आत्मा परलोकात पोहोचेपर्यंत त्याला खूप त्रास होतो असे म्हणतात, हे खरे आहे का? हा फरक माझ्या कक्षेत नसलेला प्रश्न आहे असं मला वाटतं. कारण आत्मा परलोकात पोहोचेपर्यंत त्याला खूप त्रास होतो असं म्हणतात, पण आता जे म्हणतात त्यांनी ते बहुतेक त्याची अनुभूती घेतली असेल की तिथे पोहोचेस्तवर आणि गृहलोक परलोक वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण फार गुढ बोलाय त्याच्यावरती निर्माण करून बघितल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल एक कधी कधी असं होतं की आपल्याला कधी कधी या सगळ्यांचं एक गुढ आकर्षण वाटतं ते नक्की काय असेल. पण मला असं वाटतं की मनुष्याच्या मरणानंतर आत्म्याची गती कशी होते, कशी असते, तर याचं उत्तर आत्मा हा हा शब्द जो आहे तो सुद्धा बरेचदा भूतकाळात पाठणारा शब्द आहे. आत्मा म्हणजे परमात्मा असा देखील अर्थ आहे. हाच खरं म्हणजे आत्म्याचा मूळ अर्थ आहे. आणि इथे जो प्रश्न विचार केला आहे तर त्याच्यातला आत्मा जो आहे तर तो मला असं वाटतं की जीवात्मा म्हणून जो म्हणला जातो म्हणजे तो परमात्म्याचाच अंश असतो. परंतु वेगवेगळे संस्कार आपल्यावर ओढून घेतल्यामुळे वेगवेगळ्या भावना अनेक कामक्रोध देशादी अनेक गोष्टी आपल्यावर लादून घेतल्यामुळे तो त्या परमात्म्यापासून वेगळा पडलेला असतो. जसे आपण सगळे ठरलेले आहोत ते आपण स्वतःला देह समजत असतो आणि माझ्या देहाच्या संबंधित सगळे आहेत ते सगळे माझे समजत असतो. असं जे झालेलं असतं ते ज्याला वाटत असतं त्याला जीवात्मा असं साधारणतः म्हटलं जातं. हा जो जीवात्मा आहे त्याची गती कशी असते असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याची गती त्यांनी जे संस्कार आयुष्यभर जमा केले त्या संस्कारानुसारच असते असं सगळे शास्त्रांनी सांगितलं. खरं सांगतो की यातला मला विशेष अनुभव नाही. पुढे सुद्धा जर खूप त्रास होतो वगैरे सांगितले त्याचा सुद्धा मला अजून काहीही अनुभव नाही. परंतु कसा येईल ना कारण मी अजून जिवंत आहे वापरले. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वामी असं म्हणायचं की मरणानंतरची जी गती असते तर ती मरणानंतरची जी गती आहे त्याचा खूप विचार तुम्ही करतो. तुम्ही मरणाच्या आधीची जी आपली गती आहे गती म्हणजे स्पीड नाही गती याचा अर्थ गंतव्य थांबा स्टॉप कुठे आपण जातो ते म्हणायचे की मरणाच्या आधी आपण जर का खूप त्रास भोगत असू तर मरणानंतर आपला जो जीवात्मा आहे त्याला सुद्धा खूप त्रासच होणार असं गृहित धरायला काही हरकत नाही. आणि तो त्रास इथे आपण जो भोगत असतो तो त्रास हा शारीरिक त्रास नसून आपला मानसिक त्रास होता. माणसाच्या मनामध्ये अनेक विचारांची कामोदर सुटत असतात. त्याच्या मनात अनेक संकल्प विकल्प त्यांचा गोंधळ माजून गेलेला असतो. आपण कुठल्याही माणसाला थांबवून विचारलं की आपला पटकन काम डोळे घेत आहे त्याच्या मनात काय ठरलेलं आहे काय घडतं आहे याचा जरा सगळा आढावा घेण्यात मला सांग तर ते सांगणं सुद्धा मुश्किल असतं. इतक्या प्रचंड वेगाने आपल्या मनामध्ये अनेक विचारांची वादळ झालेली असतात. अनेक चिकित्सा झालेले असतात. अनेक विश्लेषणं झालेली असतात. अनेक विकल्प येत असतात. अनेक संकल्प येत असतात. आपण मनातल्या मनामध्ये अत्यंत व्यथित झालेले असतो. मनातल्या मनामध्ये अत्यंत क्रोधित झालेले असतो. हे सगळे जे आपण भोगत असतो याला त्रास असं म्हणायला काही हरकत नाही. याच्या उलट आपण जेव्हा नामस्मरण करत असतो किंवा आपण जेव्हा ध्यान करत असतो त्यावेळेला आपण आपल्या विचारांपासून स्वतःला वेगळे बनवायला सुरुवात करतो. आपले विचार उमट करायचे आणि त्या विचारांना मी प्रतिसाद देत नाही त्या विचारांपासून मी अत्यंत वेगळा आहे अशी स्वतःची भूमिका मी अधिक अधिक प्रखर करत जातो. त्यावेळेला ते जे विचार आहेत ते विचार मला त्रास देईना त्या विचारांचं माझ्यावरचं आक्रमण करतो. मनात विचार आला आणि त्या विचारांवरून माझ्या मनात भावना उत्पन्न झाली हा प्रकार कमी व्हायला लागला. माझ्या मनात जर का भांडणाचा विचार आला की लगेच माझे सगळे ते भांडणाचे भाव जागृत होतात. ॲड्रिनॅलिन सिक्रिशन माझ्या शरीराचं लगेच वाढायला लागलं. असंच होईन असं मनात विचार आला आणि मी त्या विचारापासून वेगळं असतो. विचारापासून वेगळं होणं हे त्रासातलं सुटण्याचा पहिला मार्ग आहे. आणि मग विचारही होणं हा त्रासातलं सुटण्याची अंतिम गोष्ट आहे. आपल्याला जर का अशी सवय लागली की आपण विचारांकडे वेगळेपणाने पाहतो आहोत मरणाच्या आधीच्या गोष्टी पाहतो. मरणानंतर तर विशेष मला माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलू सुद्धा शकणार. परंतु मरणाच्या आधी आपण आपल्या विचारांपासून जर का वेगळे होऊ शकतो आपल्या मनात असणारे जे विचार आहेत त्या विचारांची संख्या क्रमशः कमी करू शकतो. त्या विचारांचा आवेग कमी करू शकतो. असं सर्व जर का झालं तर त्रास विरहित जी स्थिती असते शांत स्थिती जी असते त्या स्थितीचा आपल्याला अनुभव येतो. आपल्या मनात विचार उमटलेले नाहीत असा एखादा क्षण जाणं ही फार मजेची गोष्ट आहे. कारण झोपेत सुद्धा विचारांचं चक्र चालूच असतं आपल्या मार्गात आणि विचारांच्या सगळ्या शृंखला सोडायचा विचारांचं चक्र थांबवायचं आणि एकही विचार नाही असा एक क्षण जायचा तर ही अत्यंत भाग्याची गोष्ट. कारण इथून खरं म्हणजे आपल्या त्रासमुक्ततेच्या प्रवासाला सुरुवात होते. परमार्थ म्हणजे काय की आपल्याला जे सगळे मानसिक त्रास होत असतात त्या मानसिक त्रासांपासून उठत होतो, त्या मानसिक त्रासांपासून मुक्त होतो, याला परमार्थ म्हणतात. याच्यासाठी ध्यान असतं, याच्यासाठी नाम असतं आणि याच्यासाठीच सत्संगती असते. स्वामीजींच्या सर्वांचं आपल्याला बरं का वाटतं, कारण त्रास देणारे विचार कमी होतात. त्रास देणाऱ्या विचारांची जी गर्दी झालेली असते ती पुष्कळशी कमी होते, त्यामुळे आपल्याला खूपच शांत वाटतं, आपल्याला खूपच कमी त्रास झाल्यासारखं वाटतं. म्हणून मनुष्याच्या मरणानंतर आत्म्याची गती कशी असेल, तर जर काही इथे कमी त्रास झाले असतील तर पुढे सुद्धा त्या माणसाच्या आत्म्याला कमी त्रास असतील, म्हणजे त्या जीवाचा. आणि समजा असं म्हणतात की जर का ह्याच जन्मामध्ये आपण समाधीची अनुभूती घेतली, समाधीची अनुभूती घेतली म्हणजे आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही पुसले गेले, एखाद्या पाठीवरती अक्षरं पुसली जावी तशी पुसले गेले आणि आपण आपल्या आतली जी मी म्हणून जी जाणीव आहे त्या जाणीवे सतत परमात्म्याशी केवळ अस्तित्वाशी एकरूप झालो तर आपण मुक्त झालो, आपल्याला समाधी प्राप्त झाली. आणि अशा मुक्ततेची अनुभूती जर का आपण मरणाच्या आधी घेतली तर मरणानंतर काही प्रवासच नाही, मरणानंतर प्रवासच नाही, आपण आपण देह पडला आणि आपण परमात्म्याशी एकरूप झालो. संस्कारांनी आपण जर का वेगळं काढलं तर कुठल्या तरी प्रवासाला आपल्याला जायला लागेल असं शास्त्रांनी सांगितलं. आपल्याला अनुभव नाही परंतु शास्त्रांनी सांगितलं, आपल्याला अनुभव सुद्धा आहे नाही तरी तसं म्हणायचं. कसा अनुभव असेल तर आपण जेव्हा जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर हळूहळू आपलं मन म्हणून एका गोष्टीची आपल्याला जाणीव व्हायला लागते, ते कार्यालय करतं, तर त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की कितीतरी संस्कार असे आहेत ते अचानक आपल्यामध्ये येऊन उमटले. आपल्या आईमध्ये नव्हते, आपल्या वडिलांमध्ये नव्हते, आपल्या घराण्यात कोणाकडे नव्हते आणि आपण काहीतरी वेगळेच घडलं. असं वेगळे का घडलं तर कारण काहीतरी मागच्या जन्मीपर्यंत जमा केलेले जे काही संस्कार होते ज्याच्यामुळे आपण परमात्मेपासून वेगळे पडलेले होतो ते संस्कार आता त्यांचा प्रवाह पुन्हा एकदा इथे दृग्गोचर झाला, पुन्हा एकदा इथे प्रगट झाला, असं होऊ शकतं. म्हणून मरणानंतर जर का आपल्याला काळजी असेल तर मरणाच्या आधीच आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतील, कारण मरणाच्या आधीच आपल्याला आपल्या विचारांपासून मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. आपल्या संकल्प विकल्पांचा जो एक प्रचंड मोठा गुंता झालेला आहे त्या गुंतांना आपल्याला सुटायला लागेल. असं जर का झालं तर मरणानंतरची गती आहे ती अतिशय समाधानाची आहे. मरणानंतरचं जे स्थान आहे, गंतव्य आहे, ते म्हणजे समाधान. मरणानंतरचं जे गंतव्य आहे, गती आहे, ते म्हणजे शांत. याच्यापेक्षा दुसरं कुठलंही असू शकत नाही. आत्मा परलोकात पोहोचेपर्यंत, परलोक म्हणजे मला इहलोक म्हणतात हे मला माहिती कारण तिथे आपण आहोत, आणि परलोक म्हणजे याच्यापेक्षा कुठला तरी वेगळा लोक की जिथे आपला देह मागेच राहील परंतु संस्कारांनी भक्त झालेला आपला जो जीवात्मा आहे तो जाईल असं शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर तो जो परलोक आहे तर तिथे जाईल तो खूप त्रास होतो, त्रास होईल जर का आपल्याला इथे आपण खूप त्रास काढला असेल. आपल्याला त्रास होत असताना त्या त्रासातून मुक्त होण्याची प्रेरणा आपल्याला निर्माण होणं आणि मग त्या त्रासातून हळूहळू सद्गुरूंच्या कृपेनी त्या त्रासातून मुक्त होणं हे सगळं जर का आपण हा प्रवास आधीच केला मरणाच्या आधी इथे तर मग परलोकात जाताना आपल्याला काही त्रास. सहज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या दिव्यावर एखादा घट ठेवला आणि कालानं हळूच ती ज्योत मालवली कुठलाही त्रास झाला नाही तर आहे का मालवलं हे सुद्धा कोणाला कळू नये, इतक्या शांतपणे आपला देह जाईल आणि इतक्या शांतपणे आपण समाधानामध्ये प्रविष्ट होऊ, समाधानाशी उतरूप होऊ. त्यामुळे मला असं वाटतं की परलोकात पोहोचेपर्यंत खूप त्रास असेल सुद्धा तर आपण त्या त्रासातून अधिक मुक्त व्हायचा प्रयत्न करूया, अशी सोय आहे मानवी जीवनामध्ये, अशी सोय आहे. बाकीच्या ज्या योनी आहेत त्यांच्यामध्ये अशी सोय आहे का नाही आपल्याला सांगता येत नाही, पण ते एवढा विचार करू शकत नाही, ते एवढे आपल्या विचारांपासून आपल्या वाचनांपासून वेगळे होऊ शकत नाही, परंतु मनुष्य हा होऊ शकतो. ध्यान आणि काम ह्या ज्या साधना आहेत त्यांच्या सहाय्याने तो होऊ शकतो आणि हे जे त्रास आहेत त्या त्रासातून मुक्त देखील होऊ शकतो. मित्र अनेक वेळेस करता येतात पण मैत्री पुढे टिकवता अजिबात येत नाही, आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटतं. आता निवेदनात्मक त्यांनी लिहून पाठवलेलं आहे म्हणजे त्यांना बऱ्याच वेळेला मनुष्याची धारणा अशी असते की तेवढ्या वेळ पुढचं काम करून घेतलं आपल्याला मदत झाली की त्याच्याबद्दल एक काही रेसिप्रोकेट करायचं आणि विसरून जायचं. खूप कृत्रिमता आपण या आपल्या संबंधांमध्ये वापरत असतो आणि त्याला मॅनर्स आणि एटिकेटचं एक लेबल आपण लावलेलं असतं. हे कुठून आलं माहीत नाही. पूर्वी आपल्या इकडे असं नव्हतं मदत करायची, मोठ्या प्रेमाने तो जोडला गेला या मदतीचं असं समजून आपली कक्षा आपण रुंदावत होतो. पण हायर अँड फायर या संस्कृतीमध्ये आता आपणही सामील होत असल्यामुळे त्यांनी आपल्याकरता काही केलं की त्याला एक रेसिप्रोकेट करायचं आणि मग संबंध संपला. आता नंतर बघू पुढच्या वेळेला दुसरा कोणीतरी उभा राहील मदत करायला. इतकं तकलादूक जीवन असून चालत नाही आणि त्यामुळे मग हा कमीपणा येत जातो. त्यामुळे खरं तर भित्रटपणा वाढतो. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ITR म्हणून सध्या जे सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर ते प्रॉपर्टी राईट रिझर्व करण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते माझ्याच जवळ कसं राहील आणि दुसरा कोणी त्याचा फायदा घेणार नाही एवढी संकुचितता आहे एका बाजूने. म्हणजे मी जे शोधून काढलेलं आहे त्याच्यावरून खूप पैसे मला मिळवायचे आहेत आणि ते पैसे मिळवून झाल्यानंतर मग ते पेटंटनी रिलीज करेल 10-1 वर्षांनी मला मध्ये असं कळलं. एका औषधाची गोळी जी पूर्वी 200 रुपयाला मिळत होती बघा याच्यामध्ये किती फायदे ही मंडळी करून घेतात. मल्टीनॅशनल अशी जी संस्था होती त्यांनी रिसर्च केला काय काय केलं आणि मग ते पेटंट त्यांनी फाईल केलं त्यांच्याकडे ते होतं. जोपर्यंत ते पेटंट व्हॅलिड होतं तोपर्यंत ती गोळी 200 रुपयाला ते विकत होते आणि ज्या क्षणी ते पेटंटची मुदत संपली आणि अनेक विध कंपन्या ते गोळी निर्माण करू शकतात अशी स्थिती निर्माण झाली तेव्हा ती गोळी 7-8 रुपयाला विकता यायला लागली. असं जेव्हा असतं तेव्हा व्यक्ती फार कोणाशी काही संबंध न ठेवता आपली पोटगी भरण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा अपेक्षा असतात जेव्हा दुसऱ्यांनी माझ्याकरता झिजावं आणि माझा त्याच्याशी तेवढा काही संबंध नाही असं जेव्हा असतं तेव्हा मैत्री फार काय टिकू शकत नाही. शेवटी टाळी ही 2 हातांनीच वाजत असते. म्हणून जेवढं आपण करतो तर आपण परमार्थ एवढ्याच करता करतो आहोत की मी हे केलं आणि आता मला समोरच्याकडनं खरंच काही अपेक्षा नाही. नेकी कर दर्या में डाल अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. तू तुझ्या पद्धतीने अतिशय उत्तम असा वास आणि अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षांचं ओझ ठेवलं रे ठेवलं की मग फार काय चालता येत. म्हणून अनेक विविध प्रसंगांमध्ये आपण मैत्री करतो पण ती मैत्री शेवटपर्यंत टिकण्याकरता परत पारमार्थिक मानसिक भूमिकेचाच आपल्याला आधार घ्यावा लागतो की ज्या पारमार्थिक मानसिकतेमध्ये सर्वांबद्दल एक प्रकारची आपुलकी निर्माण होते. आणि ही नुसती आपुलकी निर्माण होऊन चालत नाही तर त्या आपुलकीच्या मागे बोधाचा ओलावा लागतो. टिटीव टिटीव टिटवी छेरे प्यारे राम डराव डराव बेडकी छेरे आत्मा राम. स्वरूपानंद ते उगीचच असं म्हणत नव्हते. त्याच्या पाठीमागे कुठेतरी बोधाचा खरंच त्यांनी फार मोठा ओलावा निर्माण केलेला होता. जी व्यक्ती येते तिची प्रकृती बाजूला करून तिच्यामधल्या चैतन्याची एकरूप होऊन जाणं आणि शिवाय व्यवहार सांभाळणं ही फार तारेवरची कसरत आहे. व्यवहार झाल्यानंतर
आता मध्ये मोठ्या स्वामीजींच्या आठवणींमध्ये स्वामी मकरंदनाथांनी एक आठवण अशी सांगितली की ते म्हणायचे की दोन्ही उभय पक्षी समाधान व्हायला पाहिजे. एखादा व्यवहार झाल्यानंतर उभय पक्षी समाधान व्हायला पाहिजे. एकाच पार्टीला किंवा एकाच पक्षाला समाधान होत आणि दुसऱ्याला होत नाही तर मग त्याच्यात काहीतरी गडबड आहे. दोन्ही सुखी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी उदाहरण असं दिलं की ग्रंथ प्रकाशन होतं, त्या व्यक्तीने सगळ्या ग्रंथांच्या प्रतींचा टेप घेतला आणि प्रती मात्र 50 दिवस असं सांगितलं. स्वामीजी म्हणले असं नाही सांगा, सगळ्या प्रती द्या सगळ्या टेप मिळेल, अन्यथा काही नाही मिळणार. तुम्हाला पैसे पाहिजे आणि प्रती मात्र देणार नाही असं नाही सांगा, प्रती द्या पैसे द्या, पैसे तयार आहेत, हा टेप लिहून ठेवलेला आहे. त्यांनी तो टेप घेऊन यायला लावला त्या भगिनींना आणि ज्या दिवशी प्रती मिळाल्या त्या दिवशी मोठ्या प्रेमाने तो टेप परत दिला. प्रेम त्यांनी तोडलं नाही. आपण प्रेम तोडून टाकतो. आपलं जोपर्यंत पटतं तोपर्यंत आपण प्रेमात असतो. ज्या क्षणी आपलं पटत नाही त्या क्षणी आपण अशा पद्धतीने ते तोडून टाकतो की परत तोंड पाहणार नाही. म्हणून मैत्री लांबपर्यंत टिकत नाही. कारण तोडून देण्याची भूमिका आतमध्ये माफ करण्याची, क्षमा करण्याची भूमिका आतमध्ये सुद्धा जोपासली गेली पाहिजे. बोध हे सगळं आपल्याला शिकवतो. पारमार्थिकता ही सगळं आपल्याला शिकवते. म्हणून अशा पद्धतीने आपण जर निरपेक्ष पद्धतीने भगवंताकरता म्हणून भगवंताच्या कार्यामध्ये सहभागी झालो, हे जगद्व्याय चक्र त्याची लीला आहे आणि त्या लीलेमध्ये मला आत्ता हा रोल त्यांनी करायला दिलेला आहे. जगद्भूमीच्या रंगभूमीवर जसे दिले तू सोंग तरी न संपादनी तयाची राहून या निसंग. अशा भूमिकेत जर आपण घेऊ शकलो तर मैत्री लांबपर्यंत टिकवता येते. अन्यथा मैत्री लांबपर्यंत टिकत नाही आणि असं सगळीकडे तोडत तोडत गेलेलं जीवन हे कमीपणालाच प्राप्त होणार. त्याच्यामध्ये कधीही पूर्णता येणार नाही. कारण सगळीकडनं तोडला गेलेला हा अतिशय संकुचित होऊन जातो, एकटा राहतो, कोणी त्याला विचारेनासं होतं. आणि संतांकरता देह ठेवल्यानंतर सुद्धा सगळे विचारणारे राहतात. हा फरक या मानसिकतेतनं होऊन जातो. म्हणून ही मानसिकता आपण कामाला आपल्या झोपेचे ध्यानात रूपांतर होऊ शकते का? अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न विचारलेला आहे. कारण ह्याचा आधीचा जो भाग आहे ह्या प्रश्नाचा म्हणजे लिहिला नाही पण आपल्या अनुभवाचा आहे की आपल्या ध्यानाचं झोपेत रूपांतर होऊ शकतं ही अनुभवाची गोष्ट आहे. पण झोपेचं ध्यानामध्ये रूपांतर होऊ शकतं का? सावध झालं होऊ शकतं. ध्यानाला जो बसलेला आहे त्याची तेवढी दृष्टी संपली की तो परत ध्यानतच बसू शकतो. म्हणजे निद्रा समाधी स्थिती असं जे आचार्यांनी म्हटलेलं आहे ती खूप उंचीवरची गोष्ट आहे. पूजा नाना उपभोग रचना, अनेक विधमी उपभोग जे इथे भोगतो आहोत आहे ती माझी पूजेची सामग्री आहे ही मानसिकता आचार्य टिकवू शकतात. आपण खाट्य होऊन जाऊ, आपण अशा पद्धतीने विचार सुद्धा नाही करू शकणार. जसं स्वरूपानंदांची ती साखी आहे, षट रिपुंड का खवळतात मजवर वेळो वेळा असे वेगळा या बाळांना खुशाल खिदळा खेळा. आपण नाही म्हणू शकत. जर ते खरंच येऊन खुशाल खिदळायला आणि खेळायला लागले तर मग आपलं आपल्याला माहिती आहे आपलं काय होऊन जाईल. म्हणून झोपेचं रूपांतर ध्यानात होणं, ध्यानाला बसलेलं असताना थोडीशी दुरती येऊन परत आपण ध्यानाला बसलो तेव्हा झोपेचं रूपांतर ध्यानात होऊ शकेल. पण रात्री मी झोपलो आणि सकाळी उठलो आणि मी 8-10 तासाची ध्यानाची बैठक केली असं धारकाचं विधान कृपा करून करू नका. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हे एक वाक्य आहे की रात्री झोपताना नाम घेतलं आणि सकाळी उठल्या उठल्या ते नाम जर मुखामध्ये आलं तर आपल्या झोपेतही ते नामस्मरण झालं असं समजायला काही हरकत नाही. निदान पक्षी रात्री झोपताना आणि सकाळी दुसरं काही बोलायच्या आधी हा एक नाम घेईल एवढी माफक अपेक्षा त्यांची होती. म्हणून त्यांनी हे मधाचं भोग लावलं. त्या मधल्या स्पॅनमध्ये काय काय स्वप्न पडतात आपल्याला. आपण ओरडत दुखतो, आपण किंचाळतो, आपल्याला घाम फुटतो, हे काय नामाचं लक्षण आहे? हे काय समाधीचं लक्षण आहे? दरदरून घाम फुटलेला आहे, थरथर कापतो आहे, आणि कुठल्यावर म्हणतात नाम पहिलं आठवत, भिवून नाम आठवलं तुला, ते काय प्रेमाने नाही काही आठवलं. किंवा मेकॅनिकल पद्धतीने ते होत जातं. प्रेम राहणं त्या नामामध्ये हे महत्वाचं आहे. पण झोपलात तर झोपला झाला, ठीक आहे. झोपायच्या आधी आणि उठल्यावर तरी नाम घे, म्हणजे मधली सगळी गॅस भरून निघाली असं म्हणू. कारण एक तृतीयांश भाग झोपेत संपतोय ना तुझा, म्हणून तरी निदान न घाबरता हे कर असं सांगण्याचं तंत्र आहे. पण आपल्या झोपेचं ध्यानात रूपांतर होऊन जाते का? ध्यानाची बैठक करताना जर एखादी तुलकी लागली आणि ती संपल्यावर परत ध्यानाला बसलात तर ते ध्यान होऊ शकेल. पण मी आडवा पडलेलो आहे आणि उठल्यावर माझं ध्यान झालं असं कृपा करून म्हणू नका. कारण अंतरी वळवून या मना गगन दावी हे जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये स्वरूपानंदांचं एक शिष्य कामावरून आल्यावर आपल्या गच्चीमध्ये आडवे झोपत असत पॉटवर आणि आकाश बघत पडून राहत असत. त्यांचा मित्र गेल्यावर एकदा त्यांनी विचारलं की कुठे येतो, तर त्यांच्या पत्नीने असं उत्तर दिलं ते वर ध्यान करतात. म्हणून तो दबक्या पावलांनी वर गच्ची गेला तर हा पॉटवर आडवा पडून आकाश बघत होता. 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, शेवटी यांनी असं केलं की मी आलोय म्हणून दाखवायला आणि विचारलं काय काय करत होता. अंतरी वळवून या मना गगन दाबी हे असे अर्थ काढून काही आपल्या हाताला नाही लागणार. म्हणून कृपा करून आपण लवकर सावरलो आणि ध्यानात सुद्धा सावधपणेच बसू. फार पण ते काय होतं, तमून भागून आल्यानंतर एखाद वेळेस ते मन प्रकृतीत लीन होतं. पण सावध राहायला पाहिजे, कारण एकदा त्या मनाला जर सवय लागली ध्यानाला बसून असं करायची, या मनाचे एक निकेल जे देखील या गोळीतल्या छाया सोके ते सवक्त, आणि मग ध्यानाला सुद्धा तो तशी पोझिशन घेऊन बसला की झोपून टाकतो. म्हणून हे फार सावधपणे करण्याचं, वस्तरेचं पात्यावर चालण्यासारखं हे तंत्र आहे. म्हणून आपण कृपा करून झोपेचं रूपांतर ध्यानामध्ये न करता ध्यानाचं रूपांतर ध्यानातच करायला शिकूया. हरि ओम बद्दल
Thank you.